पाठ 9 कर्ज वसुली 2 कर्ज वसुलीसाठी लक्षात घ्यायच्या गोष्टी क ऐकूया व त्यावरील प्रश्नांची उत्तरे देऊया. लिसन अँड आन्सर द क्वेश्चन्स.
सगळ्यात आधी ज्या खात्यामध्ये कर्ज वसुली होत नाही त्या कर्ज खात्याचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. कर्जाचे हप्ते येणे नेमके केव्हापासून थांबले आहे ते पाहणे, कर्जासाठी जी कागदपत्रे बँकेने घेतली आहेत ती योग्य आणि पुरेशी आहेत याची खात्री करून घेणे, दिलेल्या कर्जाचा वापर कर्जदाराने योग्य पद्धतीने केला असल्याचे कोणते पुरावे बँकेकडे आहेत ते तपासणे, बाजारातली कर्जदाराची पत, त्याच्या उद्योगाची उलाढाल याचा आढावा घेणे, यावरून कर्जदाराची कर्ज फेडण्याची इच्छा आहे की नाही याचा अंदाज लावता येतो. जर कर्ज फेडण्याची इच्छा नसलेला कर्जदार असेल तर अशा कर्जवसुलीसाठी वेगळे उपाय योजावे लागतात. पण जर तसे नसेल तर मात्र कर्जदाराच्या अडचणी समजून घेणे, त्या सोडवण्यासाठी त्याला मदत करणे, गरज असेल तर अशा अडचणींतून बाहेर काढण्यासाठी कर्जदाराला योग्य सवलती देऊन कर्ज वसुली करणे असे बँकेचे धोरण असावे लागते. तिथे कर्जदाराला एकदम कोर्टात खेचण्याचा काही उपयोग होत नाही. अशाने ग्राहकांचा विश्वास बँक गमावते आणि कर्ज वसुली तर होत नाहीच.